नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यशवाणीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठीच आमचं हे उद्दिष्ट म्हणजे यशवाणीद्वारे आपल्याशी संवाद साधण्याचं. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या प्रत्येकापर्यंत ही ज्ञानाची गंगा आम्ही पोहोचवणार आहोत. यात अभ्यासच नाही तर विज्ञानाच्या रोज बदलणाऱ्या शैक्षणिक युगात आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या छंदातून आवडीतून काम आणि हे सगळं सांभाळून शिक्षणाचा मार्ग दाखवणार आहोत. यासाठीच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी आपण रोज ऐकायचं आहे 12 ते 1 या दरम्यान. मार्गदर्शनानंतर आपल्याला काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर आपण नक्की आम्हाला फोन करून विचारू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 2230-471, 2231-481 आणि 2230-334. ऐकत रहा यशवाणी. यशवाणीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऑब्जेक्टिव्ज ऑफ फर्म अर्थातच व्यवसाय संस्थांची उद्दिष्ट याविषयी मार्गदर्शन ऐकणार आहात आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉ उमेश राजदरकर सर. याआधीही राजदरकर सरांनी बरीच व्याख्यानं आपल्याला दिलेली आहेत. अतिशय परिपूर्ण माहिती त्यांनी प्रत्येक विषयासाठी आपल्याला दिलेली आहे. अर्थशास्त्रात पीएचडी केलेले डॉ राजदरकर मानव विद्या आणि सामाजिक शाखा विद्याशाखेचे संचालक मुक्त विद्यापीठामध्ये आहेत आणि आज पुन्हा एकदा आपल्याला सविस्तर मार्गदर्शन ते करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करते. सर नमस्कार.
नमस्कार.
सर आज आपण व्यवसाय संस्थांची उद्दिष्ट याविषयी सांगणार आहात.
हो.
तर नक्की यामध्ये काय आहे?
आपण मी थोडस सुरुवातीला परत मागे जातो.
हा.
आपण उत्पादन म्हणजे काय ते अभ्यासलेलं आहे.
हो हो.
आदानांचे प्रदानात रुपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे उत्पादन.
हा.
भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन.
हा.
हे उत्पादनाचे चार घटक आहेत. भूमी हा नैसर्गिक घटक आहे.
बरोबर.
श्रम हा मानवी घटक आहे.
हो.
भांडवल आहे आणि संयोजक जो आहे तो देखील मानवी घटक आहे. हे उत्पादनाचे चार घटक आपण पाहिले. उत्पादनाची आदानाचं प्रदानात रुपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे उत्पादन हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण नफा पण पाहिला. तुम्हाला आठवत असेल आपण चर्चा केली की संयोजक जेव्हा उत्पादनाची प्रक्रिया हाती घेतो त्यावेळेला त्याला धोका आणि अनिश्चितता स्वीकारावी लागते.
बरोबर.
म्हणजे आपल्या कारखान्याला आग लागली, चोरी झाली तर आपल्याला विम्याचं संरक्षण मिळतं. आपण इन्शुरन्स काढून आपलं नुकसान भरून काढू शकतो. पण ज्या वेळेला अनिश्चितता असते त्याला इंग्लिशमध्ये अनसर्टन्टीज असं म्हणतात. अनसर्टन्टीज असल्या की त्या आपल्याला फेस कराव्या लागतात, त्याला तोंड द्यावंच लागतं. म्हणजे उदाहरणार्थ मी बाजारात एखादी वस्तू नवीन तयार करून आणली पण त्याच्यापेक्षा सुपिरियर वस्तू कमी खर्चामध्ये बाजारात आली तर अनिश्चितता, याचा विमा कोणी उतरवणार नाही. किंवा मी बाजारात नवीन वस्तू आणली परंतु तिला मागणीच आली नाही तर.
बरोबर.
तर या प्रकारच्या अनिश्चितता प्रत्येक व्यवसायामध्ये असतात आणि तो जो एंटरप्रेन्योर असतो किंवा जो संयोजक असतो तो संयोजक या अनिश्चितता वारंवार त्याला फेस कराव्या लागतात, त्याला तोंड द्यावं लागतं. आता या अनिश्चितता तोंड देणं याच्याकरता त्याला जो काही मोबदला मिळतो त्याला नफा असं म्हणतात.
बरोबर.
आणि प्रत्येक उत्पादन संस्थेला नफा हा मिळवावाच लागतो. जर नफा नसेल तर ती उत्पादन संस्था आपला व्यवसाय बंद करेल. म्हणून नफा कमवणं हे पहिलं उद्दिष्ट किंवा प्राथमिक उद्दिष्ट हे व्यवसाय संस्थांचं असतं. आता ज्या वेळेला आपण नफ्याचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला वस्तू निर्मितीच्या खर्चाचाही विचार करावा लागतो. उत्पादनाचे घटक आपण पाहिलेले आहेत, त्याचबरोबर उत्पादनाचे स्थिर आणि बदलते घटक फिक्स अँड व्हेरिएबल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन असे देखील वर्गीकरण केलं जातं. स्थिर घटकामध्ये इमारत आहे, यंत्रसामुग्री आहे, तुमचा परमनंट स्टाफ आहे आणि यांच्यावरचा खर्च हा तुम्हाला करावा लागतो तुम्हाला उत्पादन करायचं असेल तर. मग तुम्ही उत्पादन समजा बंद केलं किंवा कमी केलं तरी इमारतीचं भाडं तुम्हाला द्यावं लागेल.
बरोबर.
इमारतीचं मेंटेनन्स करायला लागेल, जे कायम कामगार आहेत त्यांना पगार द्यावाच लागेल. हे स्थिर खर्च जे असतात ते उत्पादन कमी झालं किंवा बंद झालं तरी ते कमी होत नाही किंवा बंद पडत नाही, ते तुम्हाला स्थिर कायम स्वरूपाचे असतात. पण बदलते जे खर्च असतात ते खर्च उत्पादनाच्या प्रमाणानुसार कमी जास्त होतात. म्हणजे समजा तुम्ही उत्पादन 1000 नगावरून 2000 केलं तर तुम्ही दुपटीने वाढ केली मग तुम्हाला तेवढं लेबर लागेल, रॉ मटेरियल लागेल, वीज लागेल, जे कामगार परमनंट नाही त्यांची सेवा घ्यावी लागेल. म्हणजे बदलते घटक हे उत्पादनाच्या प्रमाणानुसार हे बदलत जातात, त्यांच्यावरचा खर्च बदलत जातो. पण स्थिर खर्च जो आहे तो उत्पादन करा अथवा करू नका तुम्हाला तो करावाच लागतो. आता हे सांगायचा उद्देश असा की हे बदलते आणि स्थिर घटक याच्यावरचा खर्च भागवून बाजारामध्ये स्पर्धेला तोंड देऊन आपली वस्तू विकण्याकरता संयोजकांना मोठा आटापिटा करावा लागतो आणि एवढं करून त्याला नफा कमवायला लागतो. म्हणजे उत्पादनाचा निर्णय घेण्यापूर्वी आणि तो घेतल्यानंतर आपल्याला अनिश्चितता स्वीकारावी लागेल, आपल्याला धोका आहे याचा सर्व विचार करून मग संयोजक उत्पादनाचा निर्णय घेतो. आणि आता तुम्ही म्हणाल की मग एवढं करत असताना त्याला काहीतरी मोबदला तर मिळालाच पाहिजे. जर नफा मिळाला नाही तर संयोजक उत्पादनाची प्रक्रिया हाती घेणार नाही किंवा त्याला ते परवडणार देखील नाही. आणि म्हणून नफा कमवणं हे प्रत्येक उत्पादन संस्थेचं प्राथमिक किंवा अगदी प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह जे असतं ते नफा कमवणं असतं. त्यामुळे आपण जेव्हा म्हणतो की व्यवसाय संस्थांची उद्दिष्ट कोणती असावीत तर पहिलं म्हणजे नफा. जर नफा असेल तरच तो व्यवसायामध्ये राहील. आणि आता असं झालेलं आहे की नफ्याची काही अर्थतज्ञांच्या मते नफा हा आता तुमच्या एकूण खर्चामध्ये समाविष्ट होऊ लागलेला आहे.
बरोबर.
म्हणजे तो एक खर्च आपल्या उत्पन्नाचं एवढं मिळालंच पाहिजे असा एक तो भाग होऊ लागलेला आहे. त्याच्यावर किती जायचं म्हणजे त्याचं प्रमाण किती वाढवायचं हे बाजारातील परिपूर्णता अपरिपूर्णता आपले स्ट्रॅटेजीज आपल्याला माहितीये मोठमोठ्या कंपन्या मार्केटिंगची स्ट्रॅटेजी दाखवत असतात आणि त्यानुसार मग त्या नफ्याचं प्रमाण कमी जास्त होतं. परंतु एवढा नफा मिळालाच पाहिजे अशा प्रकारचं निश्चित असं धोरण हे व्यवसाय संस्थांचं असतं. आणि म्हणून नफा कमवणं हे व्यवसाय संस्थांचं पहिलं उद्दिष्ट आहे. आता याच्याबद्दल काही अर्थतज्ञांमध्ये म्हणजे मतभिन्नता आहे त्याचाही आपण विचार करणार आहोत. परंतु नफ्याबरोबरच काही जबाबदाऱ्या पण व्यवसाय संस्थांवर असतात. आणि नफा जरी तुम्ही महत्वाचा मानला तरी नफ्याबरोबर तुमची अनेक जबाबदाऱ्या, त्यातली एक म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करणं. समजा तुम्ही नफा खूप कमवला पण जर पर्यावरणाला हानी पोहोचत असेल, अशा प्रकारचं तुमच्या कारखान्याचे वेस्टेजेस वगैरे नदीच्या पाण्यात सोडत असाल. आपण पाहतो आजच मी नाशिकला पेपरमध्ये पाहिलं की गोदरेजचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. तर मग अशा तुमच्या नफा कमवण्याच्या वृत्तीला काहीच अर्थ नाही. जर तुम्ही नफा कमवण्याकरता पर्यावरणाचा ऱ्हास करत असाल, कामगारांची पिळवणूक करत असाल, बालमजुरांना कामावर घेत असाल, स्त्रियांना कायद्यापेक्षा जास्त तास काम देऊन कमी वेतन देऊन त्यांची पिळवणूक करत असाल तर तुमच्या नफा कमवण्याच्या वृत्तीला काही अर्थ नाही असं देखील एक मतप्रवाह आणि तो बरोबर आहे. म्हणजे नफा आपण कशाकरता कमवायचा, मी जसं तुम्हाला आठवत असेल एका लेक्चरला म्हटलं की प्रत्येक आर्थिक क्रियेचं उद्दिष्ट हे मानवाची त्याचं कल्याण वाढवणं, त्याच्या कल्याणामध्ये वाढ करणं हे आहे. जर तुमच्या नफ्यामुळे तुमच्या कामगारांना मनावर ताण येत असेल, पर्यावरणाचा ऱ्हास होत असेल तर अशा प्रकारच्या नफा कमवण्याला काही अर्थ नाही. म्हणून अलीकडे नफ्यापेक्षा अन्य काही जबाबदाऱ्या या महत्वाच्या ठरू लागलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये उत्पादनामधलं संशोधन असेल, तुमच्या कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिप देणं असेल किंवा नवीन संशोधन हाती घेऊन वस्तूनिर्मितीचा उत्पादन खर्च कमी करून कमी किमतीमध्ये ग्राहकांना वस्तू उपलब्ध करून देणं असेल किंवा काही सामाजिक उपक्रमांमध्ये, जसं बिल गेट्स आपल्याला माहितीये दरवर्षी कोट्यवधी रुपये विकसनशील देशांना ते देतात.
बरं.
इतका प्रचंड नफा ते कमवतात पण त्यातला ठराविक हिस्सा ते भारतासारख्या विकसनशील देशातील मुलींच्या शिक्षणाला, मुलांच्या शिक्षणाला, आरोग्य सेवेकरता ते दान करतात. आता हे ते का करतात, कारण व्यवसायाची एक सामाजिक जबाबदारी देखील आहे आणि अलीकडे या सामाजिक जबाबदारीचं भान हे मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेलं आहे. म्हणजे व्यवसाय संस्था आज तेव्हाच ओळखली जाते जेव्हा ती काही सामाजिक काम करत असेल. जर एखादी व्यवसाय संस्था भरमसाठ नफा कमवत असेल आणि सामाजिक खर्चामध्ये ती हात आखडता घेत असेल तर त्याला काही अर्थ नाही. म्हणून नफ्याच्या विरुद्ध एक विचार प्रवाह असा आहे की नफा हा केवळ आपल्या स्वार्थाकरता न कमवता त्या नफ्याचा वापर हा समाजाच्या कल्याणाकरता करणं हे देखील व्यवसाय संस्थांचं एक उद्दिष्ट आहे.
म्हणजे सर असं म्हणता येईल की व्यावसायिकाला उत्पादन जर करायचं असेल
बरोबर
म्हणजे जे प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टच्या कच्च्या मालापासून किंवा जे काही त्याचं वेस्टेज असेल
बरोबर
तर त्या सगळ्याचा विचार करूनच त्याला ते प्रॉडक्ट काढता येईल.
बरोबर बरोबर. आणि दुसरं त्याच्यामध्ये असं आहे की ज्या वेळेला आपण नफा कमवतो त्यावेळेला आपली प्रेरणा ही उच्चतर आर्थिक अशा स्वरूपाची असते.
बरं.
आणि ही प्रेरणा साध्य करताना व्यवसायामध्ये जे आपले बाकीचे स्पर्धक आहेत ज्याला आपण म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला फ्रॅटर्निटी हा अगदी योग्य शब्द आहे की जो व्यवसाय बंधू आहे आपला त्याचं पण नुकसान कसं होणार नाही हे बघायचं काम हे तुमचंच आहे. आणि म्हणून अर्थशास्त्रामधलं एक तत्व असं आहे की जेव्हा स्पर्धेची वेळ येते त्यावेळेला दोन उत्पादन संस्था जर मोठ्या असतील तर त्या एकमेकांशी स्पर्धा करत नाहीत. एकमेकांशी स्पर्धा जर त्यांनी केली तर कोणत्या तरी एका संस्थेला हे स्वतःचं अस्तित्व संपूर्ण घ्यावं लागेल. म्हणून अलीकडच्या काळामध्ये ज्या मोठमोठ्या उत्पादन संस्था आहेत त्या एकमेकांची स्पर्धा न करता आपला किंमतविषयक धोरण आणि नफ्याविषयीचं धोरण अशा पद्धतीनं ठरवतात की जेणेकरून दोघांनाही व्यवसाय करणं हे चांगल्या प्रकारे शांततेने आणि आनंदात करणं शक्य होईल. म्हणून एकाच उत्पादनामध्ये जेव्हा दोन संस्था असतात तेव्हा त्या स्वतः एकमेकांशी स्पर्धा करत नाहीत आणि त्याचबरोबर त्या लहान संस्था असतात त्यांचाही त्या विचार करतात. म्हणजे समजा आपण उत्पादनाच्या डिझाईनमध्ये काही बदल केला तर त्या डिझाईनमध्ये बदल केल्यामुळे ज्या लहान संस्था आपल्याला कच्चा माल पुरवतात किंवा एखादी प्रक्रिया करून देतात त्यांच्यावर काय परिणाम होईल याचाही त्या विचार करतात. आणि म्हणून जर व्यवसायामध्ये असं खेळीमेळीचं सौहार्दपूर्ण वातावरण जर असेल तर तो व्यवसाय हा चांगल्या पद्धतीनं चालू राहतो आणि त्यातून सामाजिक आणि व्यक्तिगत कल्याण देखील होतं. म्हणून आपण म्हणतो की स्पर्धेमुळे किमती कमी होतील आणि ग्राहकांचं कल्याण होईल हा मुद्दा अगदी बरोबर आहे. परंतु अनेक वेळा स्पर्धेमुळे काही दीर्घकालीन हानी देखील होते मग ती समाजाची होते. आणि प्रत्येक समाजाची जशी एक कामाची प्रवृत्ती असते जशी एक त्यांचा मेंटल सेटअप असतो तसा त्यांचा बिझनेसचाही सेटअप असतो. म्हणजे जर तुम्ही भारतीय व्यावसायिकांची मानसिकता आणि त्यांचा व्यवसाय करण्यामागची भूमिका त्याचबरोबर विकसित देशामधल्या उत्पादकांची व्यवसायातली मानसिकता याचा जर विचार केला तर तुम्हाला असं आढळून येईल की आपली भारतीय मानसिकता ही खूप वेगळी आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या व्यावसायिकाला किंवा स्पर्धकाला व्यवसायातून बाहेर घालवण्याचं उद्दिष्ट ठेवत नाही. आपण सौहार्दपूर्ण वातावरण ठेवून आपला व्यवसाय पुढे कसा नेता येईल हेच बघत असतो. आणि म्हणून अनेक वेळा असं म्हटलं जातं की व्यावसायिकाचं नुकसान झालं तर चालेल परंतु व्यवसायाकरता जे पोषक वातावरण आहे ते पोषक वातावरण नष्ट होऊ नये. म्हणून काही राज्यांमध्ये लघु उद्योग हे खूप भरभराटीला आलेले आहेत. त्याचं कारण जी व्यावसायिक मानसिकता आहे की लहान व्यावसायिकाला मोठ्या व्यावसायिकाने हात देणं हे त्या ठिकाणी महत्वाचं मानलं गेलेलं आहे. आणि म्हणून मी हे का सांगतोय तर प्रॉफिट मॅक्झिमायझेशन हे जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्या मर्यादा ज्या आहेत त्या अशा आहेत. म्हणून मग आपण असं म्हणूया की व्यावसायिक हे आपल्या उत्पादनाचा खर्च भरून निघणं नफ्याचं एक विशिष्ट प्रमाण मिळणं हे त्या ठिकाणी जास्त महत्वाचं मानतात. आणि नफ्याचं जे ठराविक प्रमाण आहे ते मिळणं हे तर त्यांना मिळवाच लागेल अन्यथा तो व्यवसाय बंद पडेल. म्हणून प्रॉफिट मॅक्झिमायझेशन हे पहिलं त्या ठिकाणी ध्येय हे व्यवसाय संस्थांचं असतं. दुसरं म्हणजे ज्या वेळेला आपण प्रॉफिट मॅक्झिमायझेशनचा विचार करतो त्यावेळेला तुम्हाला मागच्या सांगितलं होतं की व्यवसायामध्ये अनेक खर्च करावे लागतात. म्हणजे जसं आपण आता ऍडव्हर्टाइजमेंट पाहिल्याशिवाय वस्तू खरेदी करत नाही. जर जाहिरात तुम्ही पाहिली नाही आणि तुमची मानसिकता जर अशी असेल की जाहिरातीशिवाय वस्तू खरेदी करणार नाही तर त्या व्यावसायिकाला जाहिरातीकरता मोठा खर्च करावाच लागतो. आणि असे अनेक बारीक सारीक खर्च मग त्या उत्पादन खर्चामध्ये समाविष्ट होत जातात. आणि म्हणून मग व्यावसायिकाला असं वाटतं की आपण एक संपूर्ण खर्च भरून निघेल मग त्याच्यामध्ये वस्तू निर्मितीचा सरासरी खर्च, सीमांत खर्च, जाहिरातीचा खर्च आणि बाकीचे जे काही खर्च आहेत ते सर्व खर्च भरून निघेल असं एक फुल कॉस्ट प्राइसिंग पूर्ण खर्च भरून निघेल असं प्रतिमान स्वीकारावं. हॉल आणि हिच या अर्थतज्ञांनी ते मांडलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये फुल कॉस्ट प्राइसिंग म्हणजे आपल्या व्यवसाय करता किंवा आपण जी वस्तू निर्माण करतो तिचा संपूर्ण खर्च तर भरून निघेल पण त्याचबरोबर नफ्याचं एक मॉडरेट ज्याला आपण असं नेहमीच म्हणतो खूप जास्त नाही खूप कमी नाही पण जेवढं आवश्यक आहे तेवढा नफ्याचं प्रमाण मिळेल अशा प्रकारचं उद्दिष्ट व्यावसायिक ठेवतात. म्हणजे जास्तीत जास्त नफा कमवून अन्य व्यावसायिकांचा राग ओढवून घेण्यापेक्षा आणि स्वतःवर टीका ओढवून घेण्यापेक्षा आपण आपला खर्च भरून काढावा, नफ्याचं एक विशिष्ट प्रमाण ठेवावं आणि आपला व्यवसाय करावा असं प्रकारचं हे तत्व सांगतं. आता याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की व्यवसायामधली स्पर्धकता जी आहे ती स्पर्धकता मारक कशी होणार नाही हे या धोरणामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे मी जर असं ठरवलं की माझ्या प्रतिस्पर्ध्याला व्यवसायातनं बाहेर घालून देण्याचं, तुम्हाला आठवत असेल आपण मागे कटथ्रोट कॉम्पिटिशन याचा उल्लेख केला होता, गळे कापूस स्पर्धा, की दुसऱ्या व्यावसायिकाचा त्याला व्यवसायातून घालून देणं ज्याला कटथ्रोट कॉम्पिटिशन असं म्हणतात आणि ती किमतीच्या माध्यमातून लढवली जाते, तर अशा प्रकारची स्पर्धा ही कोणत्याही व्यवसायाला खूप घातक असते. आणि म्हणून फुल कॉस्ट प्राइसिंग सारखं जे प्रिन्सिपल आहे किंवा पूर्ण खर्च भरून काढायचं जे तत्व आहे ते तत्व हे असं सांगतं की वस्तू निर्मितीचा खर्चही भरून निघाला पाहिजे, अधिक नफ्याचं विशिष्ट प्रमाण मिळालं पाहिजे आणि मुख्य म्हणजे संपूर्ण व्यवसायामध्ये स्पर्धात्मकता आणि सहयोग या दोघांचं वातावरण राहिलं पाहिजे. आणि हे तत्व वास्तविक पाहिलं तर खूप महत्वाचं आहे. नुसता नफा कमवणं याच्यापेक्षा सामाजिक जबाबदारीला महत्व देणं हे देखील फार महत्वाचं आहे. आता फुल क्लॉस प्राइसिंग नंतर आपल्याला प्रॉफिट शिवाय म्हणजे ज्याला आपण नफेतर उद्दिष्ट असं म्हणू शकतो ती देखील व्यावसायिकांना महत्वाची वाटू लागलेली आहे. त्याच्यामधलं पहिलं आहे की सुरक्षितता.
बरोबर,
जर मी व्यवसाय सुरू केला आहे तर त्या व्यवसायामध्ये मला दीर्घकाळ राहता आलं पाहिजे. मला वस्तू निर्मितीचा खर्च भरून मला नफा हा राखता आला पाहिजे. त्याच्यानंतर मला समाजामध्ये माझी पत निर्माण झाली पाहिजे, बँकांनी मला सहकार्य केलं पाहिजे आणि एकूणच व्यवसायामध्ये मला अशा प्रकारे सुरक्षितता मिळावी की जेणेकरून एक व्यावसायिक म्हणून मी नावारूपाला आलं पाहिजे. हे देखील उद्दिष्ट अलीकडे व्यावसायिकांचं झालेलं आहे. म्हणजे ठराविक काळापुरता नफा कमवून नाव कमवण्यापेक्षा दीर्घकाळामध्ये एक मॉडरेट नेमस्त असा एक विशिष्ट प्रमाण असं नफ्याचं कमवायचं पण त्याच्याबरोबर हे बाकीच्या ध्येयाला जास्त महत्व द्यायचं असं देखील व्यावसायिकांना वाटू लागलेलं आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये जेव्हा आपण जागतिकीकरणाचा विचार करतो आणि आपण म्हणतो की परकीय कंपन्यांच्या स्पर्धेमुळे भारतीय उद्योजक त्या ठिकाणी अडचणीत आलेले आहेत, तर त्यावेळेला हे ध्येय खूप महत्वाचं आहे. म्हणजे लहान प्रमाणावर जो उत्पादन असेल तर अशा व्यावसायिकांनी हे ध्येय राखणं हे खूप महत्वाचं आहे कारण त्यातून त्यांच्या व्यवसायाला स्थिरता येईल आणि स्थिरता आली की त्यांचं विक्रीचं प्रमाण वाढेल, उत्पादनाचं प्रमाण वाढेल आणि ते मोठे उद्योजक म्हणून नावारूपाला येतील. परंतु त्याचबरोबर त्यांनी पेरून ठेवलेली जी तत्व आहेत ती तत्व इतरांना खूप उपयुक्त ठरतील. म्हणजे जर समजा माझ्या एका मित्राने व्यवसायात उतरला आणि त्याला नुकसान झालं, तो कर्जबाजारी झाला, स्पर्धेमुळे तो नेस्तनाबूत झाला, हे पाहिल्यानंतर मला असं वाटेल की आपण व्यवसाय करूच नाही.
बरोबर,
पण जर कोणाला मदतीचा हात मिळाला, त्याचा व्यवसाय नावारूपाला आला, त्याला समाजात प्रतिष्ठा मिळाली, तर अन्य उत्पादक तयार होतील. म्हणून अलीकडे प्रॉफिट पेक्षा ही जी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे, आपण अलीकडे वाचतो सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॉर्पोरेट, तर ही खूप महत्वाची अलीकडच्या काळामध्ये बनलेली आहे आणि देशाचा आर्थिक विकासामध्ये त्याचं खूप मोठं योगदान आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की विकासाचा दर कमी झाला ही सरकारची जबाबदारी आहे, तर ते चुकीचं. अलीकडच्या काळात सरकारने आर्थिक क्षेत्रामधला हस्तक्षेप कमी केलेला आहे. ही जबाबदारी सर्वांची आहे, प्रत्येकाची, मग तो कोणत्याही क्षेत्रात काम करत असो. असं नाही की तो व्यावसायिकच झाला पाहिजे. तो ज्या क्षेत्रात काम करतो त्याच्यामध्ये जर त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं तो एक प्रकारे देशाच्या सर्वांगीण विकासाला हातभारच लावत असतो. आणि म्हणून सिक्युरिटी मोटिव्ह जी आहे ती मोटिव्ह ही एक पोषक विकासाला पोषक, उद्योगधंद्यांच्या विकासाला पोषक आणि नफ्याला पोषक असं वातावरण निर्माण करत असते. आणि म्हणून अलीकडे हा उद्देश देखील फार महत्वाचा मानण्यात आलेला आहे. पुढचा महत्वाचा व्यवसाय संस्थांचा जो उद्देश आहे अदर दॅन प्रॉफिट, म्हणजे मी असं वारंवार का म्हणतो की नफा तर पाहिजेच, जर नफा नसेल तर या उद्देशांना देखील काही
अर्थ नाही. बरोबर.
त्याच्यामुळे किमान नफा जो त्याला आवश्यक आहे व्यवसायात राहण्याकरता तो तर त्याला मिळालाच पाहिजे. पण जसं अदर दॅन प्रॉफिट आपण आता सिक्युरिटी मोटिव्ह बद्दल बोललो, पुढचं जे आहे त्याला ते ऑब्जेक्टिव्ह आहे व्यवसाय संस्थांचं सेल्स मॅक्झिमायझेशन, म्हणजे आपल्या वस्तूची विक्री ही महत्तम करणं, जास्तीत जास्त विक्री करणं, जेणेकरून प्रत्येक ग्राहकाला आपल्या वस्तूची सवय होईल आणि तो आपल्या वस्तूकरता एक निश्चित असा ग्राहक बनेल. म्हणजे आपण पाहतो अलीकडच्या काळात, जसं मी मागच्या लेक्चरमध्ये विद्यार्थ्यांना सांगितलं की एकाच प्रकारच्या वस्तू निर्माण करणारे अनेक उद्योग आहेत. टूथपेस्ट घेतली तर 5-6 नावं आपल्या डोळ्यापुढे येतात. आता या प्रत्येक उत्पादन संस्थेला ग्राहकांचं विशिष्ट असं प्रमाण लाभलेलं असतं. म्हणजे तुम्ही कोलगेट वापरत असाल तर तुम्ही कोलगेटचे पक्के ग्राहक असता, व्हेरी लॉयल कस्टमर टू कोलगेट. पण कोलगेटला बाकीच्या ग्राहकांना मिळवण्याकरता तिला स्पर्धा करावीच लागते दुसऱ्या कंपनीशी. त्याच्यामुळे प्रत्येक व्यवसाय संस्थेला आपल्या वस्तूची विक्री वाढवणं हे एक महत्वाचं काम करावं लागतं. किंवा मी तर असं म्हणेन की उत्पादनानंतर जी जबाबदारी येऊन पडते ती जबाबदारी म्हणजे वस्तूची विक्री वाढवणं आणि जाहिरातीमधून ती आपल्याला गरज निर्माण केली जाते आणि ती अधिकाधिक गरज किंवा अधिकाधिक आपण त्या वस्तूला कशी लॉयल राहू, तीच वस्तू कशी खरेदी करत राहू हे जाहिरातींच्या माध्यमातून पाहिलं जातं. आणि म्हणून जास्तीत जास्त नफ्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं हे व्यवसाय संस्था महत्वाचं मानतात. आणि म्हणून तुमच्या असं लक्षात येईल की लहान लहान गोष्टीमध्ये मग ते ट्रान्सपोर्टेशनच्या माध्यमातून, जाहिरातीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट व्यवसाय संस्था ठेवतात आणि आपली विक्री महत्तम करण्याचा प्रयत्न करतात. सेल्स मॅक्झिमायझेशन, जेवढी विक्री वाढेल नफा तर तुम्हाला मिळेलच पण विक्री वाढवणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे, जेणेकरून आपले काही लॉयल कस्टमर्स हे निर्माण करता येतील, व्यवसाय संस्थाचं नाव होईल आणि मग त्या अनुषंगाने आपला नफा देखील वाढेल. हे देखील अलीकडे व्यवसाय संस्थांचं उद्दिष्ट बनलेलं आहे. म्हणून आपल्याला असं आढळून येतं की अनेक मल्टीनॅशनल कंपन्या देखील विकसनशील देशांकडे वळू लागलेल्या आहेत. त्याचं कारण का, त्यांच्या देशामध्ये त्यांना नफा मिळतोच आहे पण आपली विक्री वाढवणं, आपल्या वस्तूचे क्लायंट हे इंटरनॅशनल लेवलला निर्माण करणं आणि त्यातून कंपनीला प्रसिद्धी मिळवणं हे देखील व्यवसाय संस्थांचं एक उद्दिष्ट असतं. आणि ज्या वेळेला त्यांना हे साध्य करता येतं त्यावेळेला मग त्यांना अनेक गोष्टींमध्ये सहभाग मिळू लागतो. म्हणजे बघा की सरकारने कमिटी नेमली कोणती उद्योगांच्या विकासाबद्दल, तर त्यांना त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन मिळतं. किंवा सरकारच्या महत्वाच्या निर्णयामध्ये त्यांना सहभागी करून घेतलं जातं. म्हणजे अनेक पॉलिटिकली मोटिवेटेड देखील उद्दिष्ट आपोआपच साध्य होऊ लागतात. आणि म्हणून विक्री वाढवणं, कंपनीचं नाव देशात आणि देशाबाहेर नेणं हे व्यवसाय संस्थांचं महत्वाचं त्या ठिकाणी उद्दिष्ट मानलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे उद्दिष्ट आहे ते व्यवसाय संस्थांचं उद्दिष्ट आहे, ते म्हणजे उपयोगितेचं उद्दिष्ट किंवा युटिलिटी मॅक्झिमायझेशन. याच्यामध्ये हिगिन्स यांनी असं म्हटलेलं आहे की व्यवसाय करण्यापेक्षा त्या व्यवसायाची उपयुक्तता, त्या वस्तूची उपयुक्तता समाजाला किती आहे आणि त्यातून समाजाला किती कल्याण होतं हे त्या ठिकाणी पाहणं हे व्यावसायिकाचं उद्दिष्ट आहे. आणि ते बरोबरच आहे. म्हणजे जसं आपण म्हटलं होतं की प्रत्येक इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीचं उद्दिष्ट हे मानवी कल्याणात वाढ करणं हेच आहे. आणि तुमच्या व्यवसायातून मानवी कल्याण किती वाढलं हे त्या ठिकाणी पाहणं खूप महत्वाचं आहे. जर काही चैनीच्या वस्तू तुम्ही निर्माण केल्या आणि त्याच्याकरता तुम्हाला उपभोग्य वस्तू या कमी निर्माण करायला लागल्या, तर मग असं म्हणता येईल की अनेक गरिबांच्या उपयोगितेचा त्याग करून तुम्ही मुठभर लोकांना त्यांच्या चैनीच्या वस्तू निर्माण करून देत आहे. कारण आपण पाहिलं की उत्पादनाचे घटक हे दुर्मिळ असतात. श्रम दुर्मिळ आहे, नैसर्गिक सामग्री दुर्मिळ आहे, आणि अशा परत ती पर्यायी वापराची देखील आहे. म्हणजे एखादी 5 एकर जमिनीचा तुकडा असेल तर तो शेती करता वापरता येतो, त्याच्यावर उद्योग उभारता येतो.
बरोबर.
जर तुम्ही ठरवलं की अन्नधान्यापेक्षा आपण एखादा कारखाना काढून चैनीची वस्तू निर्माण करू, तर त्याचा अर्थ असा की तुम्ही अन्नधान्यापेक्षा चैनीच्या वस्तूंना प्रायोरिटी दिली आहे, जास्त महत्व दिलेलं आहे. आणि मग अशा वेळेला तुमची जी त्या ठिकाणी प्रायोरिटी देण्याची जी पद्धत आहे, ती पद्धत ही खूप चुकीची आहे असं त्या ठिकाणी सिद्ध होतं. आणि म्हणून जेव्हा नियोजनातून देशाचा आर्थिक विकास होत असतो, जसं भारतामध्ये आपण नियोजनातून आर्थिक विकास साध्य करतो, त्या ठिकाणी जे 3 महत्वाचे निर्णय सरकारला घ्यायचे असतात की जे वास्तविक पाहता उत्पादन संस्थांच्या कक्षामधले आहेत, ते 3 महत्वाचे निर्णय हे सरकार घेत असतं. म्हणजे तो पहिला निर्णय की कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं.
बर.
आता याच्यामध्ये बंदुकीची निर्मिती करावी की अन्नधान्याची निर्मिती करावी हे सरकारने ठरवायचं. जर तुम्ही अतिरेकाला आणि संरक्षणाला महत्व दिलं तर नॅचरली तुम्ही त्यालाच प्रायोरिटी द्याल. म्हणून काही देशांच्या बजेटमध्ये संरक्षणावरचा खर्च हा खूप जास्त आहे. कारण का? तर त्यांची प्रायोरिटी वेगळी आहे आणि संरक्षण हे जास्त महत्वाचं आहे असं ते मानतात. आणि म्हणून कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं याच्याकरता योग्य निर्णय म्हणजे जी वस्तू ही संपूर्ण समाजाला आवश्यक आहे, अन्नधान्य, कपडे, मूलभूत गरजा भागवणाऱ्या वस्तू या निर्माण करायचा. म्हणून सरकार कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं, 2 वस्तूपैकी कोणती वस्तू निवडायची हे सरकार ठरवतं. आणि तशा प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह टार्गेट हे उत्पादकांना दिले जातात. हा झाला पहिला प्रश्न. दुसरं म्हणजे वस्तूचं उत्पादन कसं करायचं, हाऊ टू प्रोड्यूस द गुड. म्हणजे उत्पादनाच्या 2 पद्धती आहेत, एक म्हणजे श्रमप्रधान पद्धती आणि दुसरी भांडवल प्रधान पद्धती. श्रमप्रधान पद्धती ज्याला आपण इंग्रजीमध्ये लेबर इंटेन्सिव्ह टेक्निक म्हणतो, त्या टेक्निकमध्ये श्रमाचा उत्पादनामध्ये यंत्रापेक्षा जास्त वापर होतो. आपण पाहतो कुटीर उद्योग आहेत, लघु उद्योग आहेत, याच्यामध्ये श्रमाचा जास्त वापर होतो. गांधीजींनी तर संपूर्ण औद्योगिक विकास हा श्रमाच्या साह्याने व्हावा असं म्हटलेलं आहे. लघु उद्योगांना, कुटीर उद्योगांना गांधीजींनी एवढं महत्व दिलेलं आहे. आपण तो त्या मुद्द्यात आता जाणार नाही, परंतु ती पद्धत आज देखील आपल्याला उपयुक्त आहे, महत्वाची आहे. तर कशा प्रकारे उत्पादन करायचं, जर तुम्ही तुमच्या देशामध्ये मोठी बेकारी असेल, श्रमाला काम नसेल, लोकांच्या हाताला काम नसेल, तर साहजिकच तुम्ही लेबर इंटेन्सिव्ह टेक्निकला महत्व दिलं पाहिजे की जेणेकरून प्रत्येकाला काम मिळेल. पण मी असं म्हणणार नाही की सगळं लेबर इंटेन्सिव्ह टेक्निकने तुम्ही करू शकाल. काही वेळेला तुम्हाला यंत्रांचा आधार हा घ्यावाच लागतो. म्हणजे अगदी गांधीजी देखील यंत्राच्या विरोधात नव्हते. तो आपला फार मोठा गैरसमज आहे की गांधीजींनी यांत्रिकीकरणाला विरोध केला, कधीच त्यांनी विरोध केला नाही. ते फक्त एवढंच म्हणाले की तुम्ही ठरवा, जर आवश्यक असेल तर जरूर करा. आणि पुढे ते असं म्हणाले की जर यंत्रांनी निर्माण करणारी वस्तू तुम्हाला हवी असेल तर तुमच्या प्रायोरिटीज बदलता येणार नाही का, तुमची आवड निवड बदलता येणार नाही का. म्हणजे शेवटी परत ते मानवी कल्याणाकडेच आले होते. तो मुद्दा आपण बाजूला ठेवूया. फक्त ज्या देशामध्ये भांडवल खूप उपलब्ध आहे, पैशाची कमी नाही, संशोधनाची कमी नाही, त्याच्यानंतर उद्योजक हे खूप धाडसी आहेत, त्या देशाने भांडवल प्रधान उत्पादन पद्धती वापरावी. परंतु ज्या देशामध्ये श्रमाचा विपुल आहे, श्रम लोकांना काम नाही, त्या देशाने श्रमप्रधान उत्पादन पद्धती वापरावी जेणेकरून प्रत्येकाला काम मिळेल, उत्पन्नाचं साधन मिळेल आणि ते स्वतःचं कुटुंब चालवू शकतील. म्हणजे व्हॉट टू प्रोड्यूस, कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं, हाऊ टू प्रोड्यूस, हे 2 प्रश्न आपण पाहिले. तिसरा जो प्रश्न आहे, फॉर हुम टू प्रोड्यूस, कोणाकरता करावं.
बर.
जर तुम्ही देशामध्ये एकूण होणारं उत्पादन संपूर्ण समाजामध्ये जर विभागलं, प्रत्येकाला त्याचा वाटा मिळाला, त्या उत्पादनातला, तर त्याला काही अर्थ आहे? जर तुमच्या देशामध्ये संपूर्ण उत्पादन हे 20% लोकांच्या हाती एकवटलेलं असेल, तेच त्याचा उपभोग घेऊ शकत असतील आणि अन्य लोक खरेदी शक्ती नसल्यामुळे उपभोग घेऊ शकत नसतील, तर त्या उत्पादन पद्धतीला आणि त्या उत्पादनाला काही अर्थ उरणार नाही. आणि म्हणून तुम्हाला असं जाणवेल की ज्या वेळेला सरकार कल्याणकारी योजना राबवतं, आपल्या देशामध्ये अनेक सामाजिक सुरक्षा योजना, कल्याणकारी योजना आहेत की जेणेकरून श्रीमंत आणि गरीब यांच्यामधली दरी ही भरून निघेल आणि जो अधिकार श्रीमंत व्यक्तीला आहे तोच अधिकार गरीब व्यक्तीला देखील आहे आणि म्हणून दोघांमध्ये विषमता कशी निर्माण होणार नाही हे सरकार पाहत असतं आणि त्याच्याकरता सरकार मोठा खर्च करत असतं. म्हणजे तुमच्या घरामध्ये जर तुम्ही गार्डनचा उपभोग घेत असाल तर पब्लिक गार्डन देखील उपलब्ध आहे. तुम्ही जर चांगले मेडिकल सर्व्हिस घेत असाल तर सार्वजनिक इस्पितळ देखील आहेत, तिथे पण चांगली सर्व्हिस मिळते. ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था आहे, संरक्षणाचा अधिकार आहे. म्हणजे ज्या वेळेला आर्थिक निकषाच्या आधारे दोन व्यक्तींमध्ये जर विषमता निर्माण होत असेल तर सरकार त्या ठिकाणी स्वतः त्या क्षेत्रात उतरतं आणि काही सेवा उपलब्ध करून देतं. त्याला मोठ्या प्रमाणावर सामाजिक खर्च सरकारला करावा लागतो आणि तो खर्च करणं हे कल्याणकारी राज्याच्या भूमिकेमध्ये बसत असल्यामुळे सरकार तसा खर्च करत असतं. तर युटिलिटी प्रिन्सिपल जे आहे की व्यवसायाची उपयुक्तता, व्यवसाय उपलब्ध करून देत असलेला रोजगार, वस्तुनिर्मितीच्या माध्यमातून लोकांचं साध्य होत असलेलं कल्याण, याला त्या ठिकाणी प्रायोरिटी द्यावी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि ही उद्दिष्ट पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की खरोखर या उद्दिष्टामधून एक आर्थिक आणि आर्थिकेतर नॉन इकॉनॉमिक हे दोन्ही तत्व आपल्याला साध्य करता येतात. म्हणजे मी असं म्हणणार नाही की व्यावसायिकांनी फक्त समाजाकरताच त्या ठिकाणी काम करावं, नफा त्यांनी जरूर कमवावा, कारण नफा ही अशी गोष्ट आहे की जी व्यवसायामधल्या नवनवीन रिस्क अनसर्टन्टीज या घ्यायला प्रवृत्त करते. आणि जे काही शोध लागतात ज्याला आपण इनोव्हेशन असं म्हणतो, इनोव्हेशन आणि इन्व्हेन्शन याच्यामध्ये फरक आहे. इनोव्हेशन म्हणजे एखाद्या शास्त्रज्ञाने शोध लावला पण त्याचा जर वापर उत्पादनाकरता उद्योजकांनी केला नाही तर त्या शोधाचा काही उपयोग नाही, तो एक शास्त्रीय शोध म्हणून फक्त पडून राहील. जोपर्यंत तुम्ही मानवी कल्याणाकरता त्याचा उपयोग करत नाही तोपर्यंत ते इन्व्हेन्शन होणार नाही. आणि म्हणून अनेक कंपन्यांमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट याचं एक वेगळं डिपार्टमेंट असतं.
बरोबर.
सरकार देखील वेगवेगळ्या संशोधनाकरता प्रोत्साहन देत असतं, अनेक लॅबोरेटरीज आहेत आपल्या देशामध्ये. याचा उद्देश हाच आहे की वस्तू निर्मितीचा खर्च कमी करून समाजाला जास्तीत जास्त वस्तू या उपलब्ध करून देणं आणि त्यांचं जीवन हे सुसह्य बनवणं. म्हणजे आपण व्यवसाय म्हटला, नफा म्हटलं की केवळ पैसा आपल्याला दिसतो, परंतु त्याच्यामागची जी सामाजिक जबाबदारी आहे ती जबाबदारी देखील खूप मोठी आहे. आणि अलीकडच्या काळात तर या जागतिकीकरणाच्या काळामध्ये ही जबाबदारी खूप महत्वाची मानली गेलेली आहे. अनेक देशांनी आपल्या आयातीच्या पॅटर्नमध्ये काही वस्तू या बॅन केलेल्या आहेत. म्हणजे आपणही मध्ये रशियामधनं जे लोणी येत होतं त्याच्यामध्ये रेडिएशन असल्यामुळे त्याची आयात आपण.
बरोबर.
म्हणजे व्यवसायापेक्षा मानवी कल्याण महत्वाचं आहे हा विचार अलीकडे चांगला रुजू लागलेला आहे आणि ते चांगलं लक्षण आहे असं मला वाटतं.
विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या यशवाणीमध्ये आपण ऐकत आहात डॉ उमेश राजदरकर यांनी व्यवसाय संस्थांची उद्दिष्ट याविषयी दिलेली माहिती. ऐकत रहा यशवाणी. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं आपण ऐकत आहात यशवाणी. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या विद्याशाखांमध्ये विविध प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर असे एकूण 206 शिक्षणक्रम आहेत. ते यशस्वीरित्या चालवले जातात आणि त्यामधून आपल्या ज्ञानाची गंगा आम्ही घरोघरी पोचवत असतो. रोज 12 ते 1 या दरम्यान आपण ऐकत असतात यशवाणी, आणि या यशवाणीमध्ये रोज नवीन विषय घेऊन आम्ही आपल्याला मार्गदर्शन करत असतो. आज आपण मार्गदर्शन ऐकत आहात डॉ उमेश राजदरकर यांचं, व्यवसाय संस्थांची उद्दिष्ट याविषयी. आताच राजदरकर सरांनी सांगितलं की प्रत्येक व्यावसायिकाला जेव्हा उत्पादन काढायचं असतं तेव्हा ते उत्पादन काढताना, म्हणजे त्या उत्पादनाचं प्रोडक्शन करताना, त्याने काय विचार लक्षात घ्यावे हे आता यांनी सांगितलं. सर, आता तुम्ही असं पण सांगितलं की उत्पादन कोणतंही पटकन व्यावसायिकाला काढण्याचं स्वातंत्र्य नाहीये, त्याच्यासाठी त्यांना सरकारच्या काही नियमांमधून जावं लागतं, आणि काही जे काय म्हणतात त्याला आपण परवानगी आहेत तर त्या सरकारने आपल्या हातात ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही सुरक्षितता सांगितलं किंवा कुठल्या वस्तूचं प्रोडक्शन तुम्ही करायचं आहे आणि कोणासाठी करणार आहे तो पण विचार करायचा. तर याची उकल मला अशी करा की कोणासाठी उत्पादन करायचं आहे हे कसं म्हणता येईल.
चांगला प्रश्न आहे तुमचा. ज्या वेळेला देशाचा आर्थिक विकास साध्य करायचा असतो त्यावेळेला आपल्यापुढे दोन मार्ग असतात. एक म्हणजे आर्थिक नियोजनातून, ज्याला आपण इकॉनॉमिक प्लॅनिंग म्हणतो, त्यातनं आर्थिक विकास साध्य करता येतो, किंवा संपूर्णतः खासगी उद्योजकांना स्वातंत्र्य देऊन आपल्याला आर्थिक विकास साध्य करता येतो.
बरोबर.
आता ज्या वेळेला आपण नियोजन, आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून आपण आर्थिक नियोजनाचा मार्ग स्वीकारला, पंचवार्षिक योजना आखून मग त्याच्यामध्ये शेती, शेतमालाचं उत्पादन किती व्हावं, औद्योगिक उत्पादन किती व्हावं, सेवा क्षेत्राचा विकास किती दराने व्हावा, याच्याबद्दल सरकार एक डॉक्युमेंट तयार करतं. नियोजन मंडळ असतं, त्याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात.
बरं.
आणि ते मंडळ देशातली हवामानाची स्थिती, पावसाची स्थिती, एकूणच आर्थिक त्या ठिकाणी वातावरण, या सर्वांचा विचार करून आर्थिक विकासाचं, उत्पादनाचं एक विशिष्ट ध्येय असं ठरवते.
बरं.
आणि त्यानुसार मग इकॉनॉमिक सोर्सेस जे असतात ते अलॉट केले जातात. आता जर सरकारने ठरवलं की काही उत्पादनं ही खाजगी क्षेत्राकरता मोकळी करायची, मग त्याच्यामध्ये संरक्षणासारखा विषय असेल तर तो सरकार स्वतःजवळ ठेवतं. जर अत्यावश्यक वस्तू, काही अत्यावश्यक औषधं असतात की ज्याच्यावर, त्याच्या किमतीवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे,
बरोबर,
तशा प्रकारचं नियंत्रण मग सरकार ठेवतं. आणि प्रत्येक क्षेत्राला मग त्याच्यामध्ये कोणत्या वस्तू करता, जर ती खाजगी क्षेत्राला ओपन केली असेल तर ती उत्पादन करण्याकरता कशा प्रकारचं टेक्निक, कशा प्रकारचे एन्व्हायरमेंटल लॉज, पर्यावरणाचे नियम हे त्या ठिकाणी लागू करता येतील हे सरकार पाहत असतं, आणि तशा प्रकारचं उद्दिष्ट हे खाजगी क्षेत्राला दिलं जातं. आता जर सरकारने ठरवलं की जर नफ्याची प्रवृत्ती मान्य केली खाजगी उत्पादकांची तर सर्व त्यांनाच करू द्यावं, तर मोठा अनर्थ माजेल. म्हणजे जसं मग म्हटलं की गरिबांना जर त्यांच्याकडे पैसे नसतील तर त्या वस्तू त्यांना मिळणार नाही. आपण आज पाहतो की गॅस सिलेंडरवरची सबसिडी सरकारने काढून घेतली. काही ठराविक सिलेंडर नंतर तुम्हाला 1000 रुपये, 900 रुपये या दराने तुम्हाला सिलेंडर द्यावे लागणार. आता आजच मी पेपर वाचलं की त्याच्यामुळे त्याचा अपव्यय थांबला. म्हणजे 20% एवढं कपात त्याच्या मागणीमध्ये झाली.
बर.
म्हणजे ज्या वेळेला सरकार सबसिडी देत होतं त्यावेळेला आपण त्या वस्तूचा अपव्यय करत होतो, पण जेव्हा स्वतःच्या खिशातून पैसे द्यायची वेळ आली तेव्हा लोकांनी तो अपव्यय थांबवला.
बरोबर.
म्हणजे आता सरकारने काही तुम्हाला सबसिडी दिली म्हणजे सरकारने सांगितलं अपव्यय करा, आपण तो केला. म्हणजे जोपर्यंत तुम्ही स्वतः शिस्त लावून घेत नाही तोपर्यंत सरकारचं ध्येय साध्य होणार नाही. त्यामुळे जेव्हा सरकार ठरवतं की या वस्तूचं उत्पादन व्हावं त्यावेळेला तशा प्रकारचा रिस्पॉन्स हा खाजगी क्षेत्राने देणंही आवश्यक असतं. आपण जर वाहतूक क्षेत्राचं उदाहरण घेतलं किंवा आज भारतामधले रस्ते हे खूप चांगले झालेत, रस्त्यांची स्थिती खूप चांगली आहे, सरकारने त्याच्यामध्ये पब्लिक प्रायव्हेट त्या ठिकाणी आपण काय म्हणू सहयोग पार्टनरशिप ज्याला म्हणतात तो त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केलाय. खासगी कंपन्या पुढे आल्या.
बरोबर, मोठ्या मोठ्या कंपन्यांना त्यांनी कॉन्ट्रॅक्ट द्यायचं ठरवलं
आणि त्यातून रस्त्याचा चांगला विकास झाला.
नक्कीच.
तर अशा प्रकारची जी कामं सरकारने हाती घेतली त्याच्याकरता खासगी क्षेत्रानेही पुढाकार घेऊन ते सरकारला मदत केली तर चांगल्या प्रकारे प्रगती होईल. म्हणजे ज्या वेळेला मी म्हणालो की कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं याच्यामध्ये सरकारने जर काही समजा पेट्रोलियमचे साठे शोधणं याच्याकरता खासगी क्षेत्राला काही सवलती दिल्या असतील तर त्या सवलतींचा फायदा घेऊन जास्तीत जास्त साठे शोधणं की जेणेकरून पेट्रोलियमवरचा खर्च आपला कमी होईल हे सहयोग देण्याचं काम हे खासगी क्षेत्राचं असतं. आणि म्हणून सरकारनं खासगी क्षेत्राला सूट देणं पण त्याचबरोबर ती अनिर्बंध सूट असता कामा नये, अन्यथा त्यांना अनेक प्रश्न निर्माण होतील.
बरोबर आहे. म्हणजे त्यांना जर स्वातंत्र्य दिलं तर ते कुठल्याही गोष्टीचं उत्पादन कितीही काढतील, कशाचा ताळमेळ राहणार नाही
आणि पर्यावरण आणि विषमता त्याच्यातून कशी निर्माण होणार नाही हे त्या ठिकाणी पाहणं खूप महत्वाचं.
बरोबर.
आणि या दृष्टीने म्हणून सरकारची भूमिका आज देखील आपल्याला महत्वाची मानली. म्हणजे अगदी अमेरिकेसारख्या देशामध्ये जरी खाजगी क्षेत्र हे विकसित झालेलं असलं, अनेक उपक्रम खाजगी क्षेत्र चालवत असलं, तरी सरकार अनेक कल्याणकारी योजना म्हणजे विकसनशील देशामधल्या योजनांपेक्षा डेव्हलप कंट्रीजमधल्या योजना जास्त आहेत.
बर.
म्हणजे त्याला काही उत्पन्न मिळत नाही त्याला फूड कुपन्स दिले जातात, बेगर्स होम त्यांनी निर्माण केलेले आहेत की जिथे त्याला निवारा मिळतो. आणि नुसतं खाजगी क्षेत्र आपण म्हणतो परंतु शेवटी लोकांच्या कल्याणाकरता सरकारला या क्षेत्रात उतरावंच लागतं. कारण सरकारशिवाय मग सामान्य माणसाकडे पाहणारं दुसरं कोणी नसतं. आणि म्हणून ज्या वेळेला आपण असं म्हणतो की नियोजित अर्थव्यवस्था असावं की अनियोजित, तर त्याच्यामध्ये एक ज्युडिशियस मिक्स असं त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा संयोग जिथे सरकार आवश्यक आहे तिथे सरकार, पण जिथे खाजगी क्षेत्र चांगलं काम करेल त्या ठिकाणी तसं स्वातंत्र्य खाजगी क्षेत्राला मिळालं पाहिजे. उदाहरणार्थ तंत्रज्ञानामध्ये कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये अनेक खाजगी उपक्रम कार्यरत आहेत. जर सरकारने ठरवलं की याच्यामध्ये सरकारचीच भागीदारी राहील किंवा सरकारचं एवढा वाटा राहील तर ते विकसित झाले नसते आणि त्याचा फायदा आज आपण अगदी अल्प 6 रुपये रेटमध्ये आपण अगदी अमेरिकेत देखील बोलू शकतो प्रति मिनिट. तर अशा प्रकारचं तारतम्याचं हे शेवटी धोरण आहे. हे काही असं सांगता येणार नाही की एवढं सरकारने करावं एवढं खासगी उत्पादकांनी करावं, हे प्रत्येकाने आपली जबाबदारी सांभाळून ओळखून त्या ठिकाणी जर काम केलं तर सरकारलाही मग व्यवसायासारख्या ठिकाणून आपले थोडं लक्ष काढून घेऊन बाकीचे जे अनेक प्रायोरिटीज असतात सरकारच्या, मग त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध असतील, दुसऱ्या देशाशी जर तुमचे तणावाचे प्रसंग असतील, आपण पाहतो आपल्याकडे मुंबईमध्ये एवढा मोठा हल्ला झाला पण त्याचे रेपरकेशन्स अजूनही आपण भोगत आहोत. त्यामुळे सरकारला अशा गोष्टींकडे मग लक्ष द्यायला वेळ मिळेल ना. जर खाजगी उत्पादकांनी प्रत्येक गोष्ट सरकार करेल या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मग सरकारला हे सर्व शक्य होणार नाही. आणि ज्या वेळेला आपण सरकार म्हणतो गव्हर्नमेंट या अर्थाने आपण म्हणत आहोत, नॉट गव्हर्नमेंट ऑफ अ पर्टिक्युलर पार्टी, एक सरकार ही जी एक यंत्रणा आहे त्याच्याबद्दल आपण बोलत असतो.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं आपण ऐकत आहात यशवाणी. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण डॉ उमेश राजदरकर यांच्याकडनं व्यवसाय संस्थांची उद्दिष्ट समजावून घेत आहोत. त्यांनी बऱ्यापैकी आपल्याला माहिती दिलेली आहे, पण सर आता माझ्या मनात एक प्रश्न असा आहे की आपण बऱ्याच उद्योगांमध्ये असं बघतो की मक्तेदारी एक स्थापन झालेली असते, तर ती नक्की कशा प्रकारची असते?
मक्तेदारी हा जो शब्द आहे ज्याला इंग्रजीमध्ये मोनोपोली असं म्हणतात आणि व्यवसायामध्ये तो आपल्याला अनेक ठिकाणी अनेक वेळा आपण त्याचा रेफरन्स येतो किंवा लोकही म्हणतात की ही या कंपनीची मक्तेदारीच झालेली आहे. अर्थशास्त्रामध्ये मक्तेदारी हा एक स्वतंत्र बाजार प्रकारच मानलेला आहे.
बर.
म्हणजे अर्थशास्त्रामध्ये पूर्ण स्पर्धा परफेक्ट कॉम्पिटिशन मोनोपोली मक्तेदारी, मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन मक्तेदारी युक्त स्पर्धा आणि इम्परफेक्ट कॉम्पिटिशन अपूर्ण स्पर्धा असे बाजारांचे प्रकारच केलेले आहेत. आणि आता बाजार म्हटलं की आपल्याला काय वाटतं की एक ठराविक जागा असेल, ठराविक वस्तू असेल आणि लोक ते व्यवहार करतायत. तर अर्थशास्त्रामध्ये बाजार म्हणजे अशी कोणतीही जागा नाही, अशी एक कम्युनिकेशनची यंत्रणा, कम्युनिकेशन सिस्टीम की ज्याच्यामध्ये ग्राहक आणि विक्रेते एकमेकांच्या संपर्कात येतात आणि त्या वस्तूची किंमत ही समानतेकडे जुळते. म्हणजे एनी प्लेस वेअर पीपल कम इन टू कॉन्टॅक्ट विथ वन अनदर अँड बिकॉज ऑफ दिस कॉन्टॅक्ट द प्राईस ऑफ द गुड टेंड्स टू इक्वॅलिटी. म्हणजे मी जर 10 रुपयाला वस्तू विकत असेल आणि दुसरा विक्रेता जर ती 15 रुपयाला विकत असेल तर त्या 15 रुपये किंमत पण 10 रुपयाकडे येईल, इतकं इंटरॅक्शन त्यांच्यामध्ये असतं. आता हे झालं कम्युनिकेशन यंत्रणा जी सांगितलेली आहे पूर्वीच्या काळी. म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की ग्राहक आणि विक्रेते एकमेकांशी संपर्क साधण्यामध्ये इतके मुक्त आहेत की त्या वस्तूची किंमत ही समानतेकडे येते. आजच्या या इंटरनेटच्या युगात काय झालेलं आहे की तुम्ही इथे बसून परकीय वस्तू देखील खरेदी करू शकता. म्हणजे काही वेबसाईट या केवळ वस्तू खरेदी विक्रीच्या आहेत.
बरोबर.
म्हणजे काय शॉप
विंडो शॉपिंग सारखं नेट शॉपिंग पण करू शकतो आपण.
नुसतं क्लिक करून तुम्ही ती वस्तू मागवू शकता, तुम्हाला ती घरपोच मिळते, त्यांचे काय चार्जेस असतील ते तुम्ही. आता याच्यामुळे काय होतं की समजा मी एखादी वस्तू, समजा मोबाईल घेतला, मोबाईलची किंमत जर 5000 रुपये आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये एखाद्या विक्रेत्याला उत्पादकाला तो जर 4500 रुपयाला विकणं शक्य असेल तर त्याला ते स्वातंत्र्य विकायचं.
बरोबर.
मग तो आपली वेबसाईट रजिस्टर करतो आणि त्या माध्यमातून ग्राहकांना अवगत करतो की माझ्याकडे ही वस्तू 4500 रुपयाला मी विकायला तयार आहे. त्याच्यामुळे अलीकडच्या काळामध्ये मक्तेदारी निर्माण होणं, ती करणं हे खूप जबाबदारीचं काम झालेलं आहे. पूर्वीच्या काळी सरकारचं मक्तेदारी नियंत्रण त्या ठिकाणी होतं आणि मक्तेदारीमध्ये होतं काय की एक उत्पादक संपूर्ण समाजाला, संपूर्ण व्यवसाय उद्योगाला वेठीशी धरतो. मक्तेदारीची व्याख्या अशी आहे की मोनोपोली मार्केट इज दॅट काइंड ऑफ मार्केट वेअर देअर इज ओनली वन प्रोड्युसर, एकच प्रोड्युसर, अँड ही कंट्रोल्स द सप्लाय ऑफ अ गुड विच हॅज गॉट नो क्लोज सबस्टिट्यूट. म्हणजे तो अशी वस्तू निर्माण करतो की जिला नजीकचा पर्याय उपलब्ध नाही आणि त्यामुळे त्याला भरमसाठ नफा कमवणं हे शक्य होतं.
बर.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला एक इंजेक्शन होतं की जे सैनिक जखमी झाल्यानंतर त्याला द्यावं लागायचं, तर ते निर्माण करणारी एकच औषध कंपनी होती आणि तिची त्या उत्पादनामध्ये मक्तेदारी
होती. बरोबर.
पण आता काय झालेलं आहे की जसं मी मगा म्हटलं की पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा अशा बाजारपेठांचे प्रकार अर्थशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. अलीकडच्या काळामध्ये मक्तेदारी निर्माण होऊ लागली, एखादा उद्योग मक्तेदार होऊ पाहत आहे असं जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला त्या वस्तूला पर्याय हे शोधायला लागतात लोक. आणि त्याच्यामुळे कोणत्याही उत्पादकाला जर तो मक्तेदार बनू पाहत असेल तर ते त्यालाही धोकादायक असतं.
बर.
समजा एखादी वस्तू मक्तेदारी स्वरूपाची बनू लागली आहे तर तिला दुसरा पर्याय उत्पादक शोधायला लागतात, ग्राहकांना त्याच्याबद्दल अवगत करायला लागतात आणि मग ग्राहक त्या महाग वस्तू घेण्यापेक्षा जी स्वस्त उपलब्ध आहे त्या वस्तूकडे वळू लागतात.
बरोबर.
आणि म्हणून मक्तेदारी निर्माण करणं हे जेवढं व्यवसाय संस्थेला धोकादायक आहे तेवढं त्या उत्पादकाला देखील आहे. आणि म्हणून सहसा कोणी असा प्रयत्न करत नाही अलीकडच्या काळात. आणि जसं मी मगा म्हटलं की दोन मोठ्या उद्योग संस्था जेव्हा असतात तेव्हा त्या एकमेकांशी स्पर्धा तर करतच नाही.
बर.
त्या स्पर्धा न करता खेळमेळीचं वातावरण ठेवून संपूर्ण बिझनेस दोघांमध्ये कसा राखला जाईल,
चांगलं कम्युनिकेशनच टिकतंय बस,
याचा ते प्रयत्न करत असतो. आता होतं काय, जर मी आता म्हटलं तुम्हाला की मक्तेदारांनी मक्तेदारी निर्माण आपली टिकून कशी राहील किंवा एखाद्या उत्पादकांनी मक्तेदार व्हायचा प्रयत्न केला तर त्याला पर्यायी वस्तू उपलब्ध होऊ लागतात आणि त्याची मक्तेदारी धोक्यात येऊ लागते. म्हणून काही वेळेला नफा कमवण्याच्या प्रवृत्तीवर देखील ही एक मर्यादा होते. जर मी खूप नफा कमवला तर मला नवीन स्पर्धक तयार होईल, माझ्या वस्तूला पर्याय निर्माण होईल आणि माझ्या व्यवसायाला तो धोका ठरेल.
बरोबर, म्हणजे मक्तेदारी एका दृष्टीने धोक्याचीच आहे.
धोक्याचीच आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये मक्तेदार म्हणजे मी जर मक्तेदार बनत असेल तर ते माझ्या दृष्टीने धोक्याचं आहे. पण एक जाता जाता मला एक सांगावंसं वाटेल की जरी मला मक्तेदार व्हावं असं वाटत नसलं तरी ग्राहक काही वेळेला व्यावसायिकांना मक्तेदार बनवतात. उदाहरणार्थ 10 वस्तू बाजारामध्ये उपलब्ध असताना तुम्ही जर एकाच वस्तूची मागणी करू लागले तर तुम्ही त्या व्यावसायिकाला मक्तेदार बनण्यास मदतच करत असता. अन्य पर्याय जर तुम्ही खरेदी केले नाहीत तर साहजिकच तो विशिष्ट व्यावसायिक विशिष्ट उत्पादक हा मक्तेदारच बनणार. आणि म्हणून प्रत्येकाची जसं मी का म्हटलं की जशी व्यावसायिकाची जबाबदारी आहे तशी ग्राहकांची जबाबदारी आहे की आपण खर्च करत असलेला रुपया याचं पूर्ण मोल आपल्याला मिळत आहे का. आणि म्हणून ग्राहकांनी जागृत राहिलं पाहिजे, अन्य वस्तू कोणत्या बाजारात उपलब्ध आहेत ते पाहिलं पाहिजे, या वस्तूपेक्षा दुसरी वस्तू बाजारात आहे का चांगल्या दर्जाची कमी किमतीची तेही त्यानं पाहिलं पाहिजे. नुसतं आंधळेपणाने जाऊन बाजारात खरेदी करणं चुकीचं आहे.
विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर राजदरकर सरांनी खूप सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे व्यवसाय संस्थांची उद्दिष्ट काय आहे. तर याविषयी त्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींकडनं मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद सर. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं आपण ऐकत होतात यशवाणी. त्यासाठी आपण आमची वेबसाईट ओपन केली होती ycmou.digitalyuniversity.ac. रोज ऐकत रहा 12 ते 1 या दरम्यान यशवाणी. हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तांत्रिक सहाय्य होतं गिरीश गवळी यांचं, निर्मिती सहाय्यक धनंजय देशमुख, तंत्र निर्देशन अभय कुलकर्णी यांचं, कार्यक्रम संयोजक होते प्रकाश सापनर सर आणि निवेदिका होत्या सीमा पेटकर. हा कार्यक्रम आपल्याला पुन्हा ऐकता येणार आहे त्यासाठी आमची वेबसाईट ओपन करा आणि लॉग ऑन करा, त्यानंतर आर्काईव्हवर जा, क्लिक करा आणि ऐका यशवाणी. आज आम्ही इथेच थांबत आहोत. पुन्हा आपली भेट आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.